हां हसी बन गए, हां नमी बन गए, असं तुम्ही म्हणू शकाल तुमच्या हॉबीला सुद्धा. जर का एखादी खूप छान हॉबी असेल ना तुमची लाईफ लाँग साठी, तर ती तुमच्या चेहऱ्यावरती हसू येण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट राहील पूर्ण लाईफ लाँग. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं का आपके साथ एक खूप क्यूट सा मेसेज इकडे आलाय. म्हणजे हा जो मुलगा आहे ना ज्याच्याशी मी आत्ता बोलले त्याचं नाव तुम्हाला कळेल थोड्या वेळामध्ये, तो मला म्हणाला की त्याच्या लाईफमधला जो आर्टिस्ट आहे ना त्याच्यासाठी, त्या आर्टिस्टसाठी त्यांनी छोटंसं एक इन्स्पिरेशन त्याच्याकडनं दिलंय. काय इन्स्पिरेशन दिलंय त्यांनी?
मी रघुवीर बोलतो ना. म्हणजे तुम्ही जे म्हटलं ना की तुमच्या याच्यामधलं म्हणजे कलाकार ऍक्टर, मी माझ्या आधीला मानतो म्हणजे पूनम तुम्हाला कॉल, ती खूप मोठी म्हणजे ऍक्टर आहे माझ्यासाठी. तिला डान्स येते, सिंगिंग येते, बट ती कॉन्फिडंट नाही आहे तिच्याबद्दल, स्वतःबद्दल. म्हणजे तिला वाटत नाही की तिने करू शकते.
मग तू तिला काय सांगशील आजच्या दिवशी?
की तिने कॉन्फिडन्सली करून पाव डान्स, आणि जे तिची तिला ज्याच्या मध्ये रस वाटतो ते कराव, करिअर स्वतःच स्वतःला बनवाव.
किती छान इन्स्पिरेशनल त्यांनी सांगितलं ना खरंच. म्हणजे तो किती जास्त तिला प्रोत्साहन देतोय आणि तिला इन्स्पायर करतोय. हे असं तुमच्या लाईफमधले जे कुणी असतील ना तुमच्या आसपासचे कलाकार, त्यांना थोडीशी भीती वाटत असेल तर त्यांना सांगा जाऊन की तुमच्यामध्ये हे टॅलेंट आहे आणि तुम्ही सुद्धा खूप भारी आहात. तुमच्या आसपासचे कोण आहेत त्यांना कदाचित आज जाऊन तुम्ही असं म्हणू शकाल, आज वर्ल्ड थिएटर डे आपण सेलिब्रेट करतोय, नक्कीच त्यांना जा आणि म्हणा मी सुद्धा माझ्या लाईफमधले जे आहेत त्यांना ऑलरेडी बोललंय, मी त्यांना सांगितलंय, ऑल द बेस्ट सुद्धा केलंय आणि आजच्या दिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्यात. निघण्याची वेळ झाली आहे पण अजून थोड्या वेळ मी इथे आहे, त्यामुळे स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.